अध्याय आठवा श्लोक क्रमांक 9 आणि 10। कवीं पुराणम अनुशासितारम अणोरणीयान समनुस्मरेद्यः सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम आदित्यवर्णम तमसः परस्तात् प्रयाण काले मनसा चलेन तो योग बलेन चैव भ्रुवोर मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतम परम पुरुषम उपैति दिव्यम जयाचे आकारावीण असणे जया जन्म ना निमणे जे आघवेची आघवेपणे जे गगनाहून जुने जे परमाणुहून साने जयाचे नि सन्निधाने विश्वतळे जे सर्वाते यया विये विश्व सर्व जेणे जिये हेतु जया बिहे अचिंत्य जे देखे वोळंबा इंगळू न चरे तेजी तिमिर न शिरे जे दिहाची अंधारे चर्म चक्षुंसी सुसडा सूर्य कणांच्या राशी जो नित्य उदो ज्ञानियांसी अस्तमानाचे जयासी आडनाव नाही तया अव्यंगवाणे या ब्रह्माते प्रयाण काले प्राप्ते जो स्थिरावले निचित्ते जाणोनी स्मरे बाहेरी पद्मासन रचुनी उत्तराभिमुख बैसोनी जीवी सुखसुनी कर्मयोगाचे आतु मीनलेनी मनोधर्मे स्वरूप प्राप्तीचे नि प्रेमे आपे आप संभ्रमे मिळावया आकळलेनी योगे मध्यमा मध्य मार्गे अग्निस्थानवनी निघे ब्रह्मरंध्रा तेथ अचेत चित्ताचा सांगातु आहाच वाणा दिसे मांडतु जेथ प्राण गगना आतु संचरे का परी मनाचे नि स्थैर्य धरिला भक्तीची या भावना भरला योग बळे आवरला सज्ज होऊनी तो जडा जडा ते विरवितु भ्रूलता माजी संचरतु जैसा घंटा नाद लयस्तु घंटेसीच होय का झाकलिये घटींचा दिवा जाहला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी तो केवळ परब्रह्म जया परम पुरुष ऐसे नाम ते माझे निज धाम होवो नि ठाके।
वंदे गुरुणां चरणां संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय जय जय। किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम। या 2-3 श्लोकांचा पाशी आपण गेले कितीतरी रविवार जणू एखादं जहाज नांगर टाकून बसावं तसं बसलेले आहोत। एकदा अनित्य आणि असुखकारी असा हा लोक आहे हे समजलं, समजणं महत्वाचं। जर समजलंच नाही तर भजनाचा प्रश्न येत नाही। जर समजलं तर भजनाचा प्रश्न, जर अनित्य आहे असं लक्षात आलं तर मग नित्यतेकडे कसं जायचं याचा विचार होऊ शकतो. विश्व अनित्य आहे, हा लोक अनित्य आहे हे जरी समजलं तरी देखील ही अनित्यता पाहण्याची फार हौस असते, फार इच्छा असते. केल्याने देशाटन, घरात बसून बसून इतका उबकतो की म्हणायला लागतो या चार खोल्यांमध्ये आता जीव पार गुदमरायला लागलाय, आता कधी एकदा बाहेर पडू असं होतंय. आणि अनित्य आहे खरा हा लोक, पण फिरून येतो. श्रम करतो, पैसे खर्च होतात, फिरून आल्यानंतर तब्येत बिघडवतो, बिघडतेच. पण आपण अनित्य लोक पाहून येतो आहोत असा भाव नसतो. ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकावर निरूपण करताना पुढे म्हटलेलंच आहे, तया दुखिया दुखची जिव्हार. दुःखच हवं असतं. अनित्य आहे हे समजतं, पण भोगांमध्ये इतका वाकबगार असतो की बस. भोग भोगण्यामध्ये, भोग ही अनित्य आहेत, इंद्रियही अनित्य आहेत. एका बेतानी जीवन जगून भजस्वमाम हे महत्वाचं आहे, त्याच्याऐवजी भजस्वमाम कधी करता येईल असं त्याला वाटत राहतं. कधीही होऊ शकतं. आता या क्षणाला सगळं चांगलं आहे तर भोग भोगून घ्या असं वाटत राहतं. असुखकारी असा हा लोक आहे हे जरी समजलं तरी त्याच्यातच सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. सोनराच्याकडं जिथं त्याचं तासकाम चालतं तिथली माती देखील महत्वाची असते. तिथला कचरा नेणारे देखील ठराविक लोक असतात, ते तिथला कचरा घेऊन जातात आणि त्याच्यातून थोडं बहुत सोनं मिळवण्याचा प्रयत्न करतात. रोज अगदी थोडं थोडं त्यांना काहीतरी मिळत असेल. तसं कचऱ्यामधून थोडं थोडं सुख मिळवण्याचा प्रयत्न, असुख आहे हे जरी समजत असलं तरी देखील. जागे होत नाहीत, अनित्यता तितक्या प्रमाणामध्ये ठसतच नाही. आणि अनित्य जरी असलं तरी देखील इंद्रियांची हौस भागतच नाही. असुखकारी आहे असं म्हटलं तरी देखील इंद्रियांची विषय सेवनाकडे असणारी जी अनिवार्य ओढ आहे ती ओढ कमीच होत नाही. म्हणून हे केवळ शब्द नाहीयेत की अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य. आता प्राप्त झालेला आहेस ना, याचा अर्थ अनित्याचा बोध झालेला असला पाहिजे. हे अनित्य आहे आणि नित्यतेचा शोध घेण्याची इच्छा असली पाहिजे. हा असुखकारी आहे आणि सुख कशामध्ये आहे ते सुख मिळवण्याचीच जिज्ञासा पाहिजे, तशीच मुमुक्षा पाहिजे. आता काय करणार, इथं आलोय ना जन्माला, मग करा भजन असा त्याचा अर्थ नाही. तू लक्षात घे की तू कुठं जन्माला आलेला आहेस. तू जिथं जन्माला आलेला आहेस तिथली वर्तणूक काय आहे, तिथला लोकाचार काय आहे, तिथलं वैशिष्ट्य काय आहे, तिथले गुण काय आहेत, तुझं आयुष्य किती आहे, तुझ्या आयुष्यामध्ये अत्यंत उत्साहाने तू जगशील असा काळ किती आहे तेवढा आहे, आणि तुला काय प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करणं हे किती दुष्कर आहे, त्याच्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात, हे सगळं तू लक्षात घे. तू आता इथं जन्माला आलेला आहेस आणि तुला हा लोक प्राप्त झालेला आहे. आता तुझ्या पुढे गणित मांडलेलं आहे, या लोकाची वैशिष्ट्ये आहेत, तू कोण आहेस आणि कसा अडकलेला आहेस हे समजलं पाहिजे. याच्यातून सुटण्याचा काही मार्ग आहे का याचं चिंतन घडलं पाहिजे. भजस्व माम, तू माझ्या आश्रयाला ये, तू माझं भजन कर, हा सगुणाला उद्देशून आहे, श्रीकृष्णाला उद्देशून आहे, आणि थेट अर्जुनाशी बोलणं चाललेलं आहे. वत्साचे नि वोरसे दुभते होय घरोद्देशे, झाले पांडवाचे नि मिशे जगदुद्धरण. अर्जुनाचं मिश आहे पण त्यामुळं जगदुद्धरण झालं, सगळ्या जगाचं उद्धरण झालं. अर्जुनाच्या मिशानी सर्वांना उपदेश केला, पण काही काही वेळेला केवळ अर्जुनाशी बोललेले तसा हा प्रसंग आहे. या श्लोकाच्या अर्जुनानी केलेल्या उपदेशाच्या संदर्भामध्ये भगवंतांनी थेट परत सर्वांना बोध घेता येईलच, पण अर्जुनाशी बोलतायत. किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस तथा, राजर्षी आणि भक्त आहेस, अनित्य आणि असुखकारी अशा लोकात जन्म झालेला आहे, आता तुला सुटण्याचा उपाय म्हणजे तू माझ्या भजनाला ये, तू माझ्या आश्रयाला ये, तू माझ्या संगतीला ये. संगतीला आला तरी भजेल असं नाही, आश्रयाला आला तरी देखील त्या आश्रयाचा लाभ घेऊन तसाच राहू शकेल, भजेल असं नाही. सुरुवातीचा काही काळ आपण भजतो आहोत अशी भावना असते, आणि मग केवळ आश्रयाला राहणं देखील असू शकतं. याचा अर्थ असा की आश्रयाला राहून भजन कसं करायचं ही गोष्ट विसरतो. आश्रयामध्ये देखील मोठं सुख आहे, पण हा आश्रय डोळस नाही असं देखील अभिप्रेत नाही. हा आश्रय तुझ्या भजनाला कारण होऊ देत. संस्कृतमध्ये भज हा धातू एकरूपता सांगतो. नुरोनी वेगळेपण रसी भजी नले लवण, थोडंही वेगळं न राहता पाण्यामध्ये जसं मीठ एकरूप होतं. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, म्हणजे झांजा घेऊन टाळ घेऊन भजन करायचं असा अर्थ नाही. तू गोविंदाशी एकरूपता साध, हे मूढमते प्राप्ते सन्निहिते मरणे, मरण जवळ आलेलं आहे तशाच प्रकारचा हा उपदेश आहे. नहीं नहीं रक्षती डुकरुई करणे, कुठलंही शास्त्राचा अभ्यास आणि पाठांतर हे उपयोगाला येणार नाही. तू भजनच कर, म्हणजे कशा कशा स्वरूपाने तू माझ्याशी एकरूपता साधशील, विचाराच्या अंगानी, मनाच्या अंगानी, बुद्धीच्या अंगानी, कर्मांच्या अंगानी, बोधाच्या अंगानी. म्हणून तर पुढचा श्लोक आला, मन मना भव मद भक्ता मद याजी माम नमस्कुरु. भजन ही कसं करायचं ते पुढच्या श्लोकात सांगितलं. इथं सांगितलं की तू माझ्याशी एकरूप हो, माझ्या संगतीला येऊन माझ्याशी एकरूप हो, माझ्या सगुणाच्या आश्रयाला ये आणि माझ्याशी एकरूप हो। अशा प्रकारे कोणा सगुणाच्या आश्रयाला जर जायचं असेल आणि त्या आश्रयाला आपल्या जीवनामध्ये जर सर्वोच्च स्थान देण्याची इच्छा असेल तर आपल्या विचारांना देखील ओलांडून पुढे जाण्याची इच्छा लागते। प्रत्येकाचे एक विचार असतात, प्रत्येकाची एक प्रकृती असते, त्या प्रकृतीला देखील सोडून त्या प्रकृतीलाही ओलांडून मागे टाकून आश्रय घेण्याची गरज असते। प्रत्येकाची एक प्रकृती असते आणि ज्याचा आश्रय घ्यायचा त्याची जी संगत आहे त्या संगतीमध्ये ती प्रकृती सोडण्याची देखील तयारी लागते। स्वतःलाही ओलांडायचं म्हणजे आपल्या विचारांनाही ओलांडून त्यांचे विचार स्वीकारायचे, आपल्या प्रकृतीला देखील ओलांडून त्यांचा उपदेश ग्रहण करायचा। आपल्या प्रकृतीला आपण जर ओलांडलं तर मग त्यांची प्रकृती स्वीकारावी लागते का? प्रत्येकाने स्वतःच्या प्रकृतीला जर ओलांडलं तर तो परमात्म्याला प्राप्त होतो, अव्यक्ताला प्राप्त होतो। दुसऱ्याच्या कुठल्या तरी प्रकृतीचं परत आपल्या ठिकाणी अवग्रहण करणं असाही त्याचा अर्थ नाही। स्वतःची प्रकृती ओलांडली की परमात्म्याशी एकरूप झालाच। अगदी भगवंत देखील म्हणतात आमूचा प्रकृती पहिलीकडील भावो, आमचा प्रकृतीच्या पलीकडे एक भाव आहे। जरी कल्पने वीण लागसी पाहो तरी मज माझी भूते हे ही वावो जे सर्व मी म्हणोनी, एका अव्यक्ताच्या ठिकाणी जाऊन पोषशील। स्वतःच्या विचारांना जर ओलांडलं तर विचाररहितताच असते। एक खरं आहे की आपल्या विचारांना ओलांडताना कोणाच्या तरी विचाराचा आश्रय धरणं आवश्यक आहे, पण तरी देखील एकूण मामला विचारात राहण्याचाच राहील। म्हणून विचारालाच ओलांडणं, स्वतःच्या विचारांना ओलांडणं, स्वतःच्या मनाला ओलांडणं स्वतःलाच सोडून देणं, अहंतेला सोडून देणं, अहंतेला ओलांडणं हे भजन करण्यासाठी आवश्यक आहे। जर आपल्या स्वतःला ओलांडू शकला कोणी एखादा तर त्याच्या असं लक्षात येतं की ज्याच्या आश्रयाला मी होतो, जी प्रकृती माझ्याकडून जणू अगतिक मी होऊन प्रकृतीप्रमाणे वर्तन करत होतो, ती प्रकृती सोडल्याबरोबर मोठं सुख आहे, मोठं समाधान आहे, परमात्म्याच्या ठिकाणीच एकरूपता आहे। चित्ताला सोडून दिलं की चैतन्यालाच प्राप्त होतं ते, आपलं जे मूळ चैतन्य आहे त्याच्याशीच समरसता होते। ज्ञानेश्वर महाराज नाही का म्हणतात की चित्त चैतन्य होऊन ठेले हो, नवसिये माझे नवसिये हो, पंढरीचे दैवत विठ्ठले हो, तुझी सेवा करीन। मनो भावे हो माझे मन हे गोविंदी रंगले हो, नवसिये माझे नवसिये हो, चित्त चैतन्य होऊनी ठेले हो। मन जर गोविंदाच्या ठिकाणी रंगलं रंगून गेलं तर चैतन्याशी समरसता। म्हणून सगुण हे सगुण जरी दिसलं आपल्याला तरी देखील त्या सगुणामध्ये ज्या सगुणाच्या आत बोध वस्तीकर होऊन राहिलेला आहे, हा 9वा अध्याय आहे। तरी जयाचे चौखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, महात्मा कसा भसतो त्याचं वर्णन आहे। जया निजे लिया ते उपासी वैराग्य गा, जयाचिया आस्थेचिया सद्भावा आतू धर्म करी राणीवा, जयाचे मन ओलावा विवेकासी जे ज्ञान गंगे नहाले, पूर्णता जेवून निघाले जे शांतीसी आले पालव नवे। आता वसंत ऋतू पालवी फुटण्याचा काळ, तर शांतीला नवनवीन पालवी जशी यावी, जे परिणामा निघाले कोंभ जे धैर्य मंडपाचे स्तंभ, जे आनंद समुद्री कुंभ सुबकळोनी ठेले, जया भक्तीची येतुली प्राप्ती जे कैवल्याते परवते सर म्हणती, जयाची लीले माझी नीती जियाली दिसे। असा जो महात्मा आहे त्या महात्म्यापाशी जर कोणी शरणागत झाला, त्याच्या आश्रयाला आला आणि आपल्या विचारांना ओलांडण्याची तयारी ठेवली, आपल्या प्रकृतीला ओलांडण्याची तयारी ठेवली, तर तो परमात्म्याला प्राप्त होतो। भजनामध्ये असं सामर्थ्य आहे की भजनामध्ये मी मिथ्या हे समजतं, अहंकाराचा चक्काचूर होतो। हे जे भजन आहे हे भजन फार उंच पातळीवरचं भजन आहे, पण कधी कधी ही किमया साध्या भजनामध्ये देखील होते। सूर ताल लय साधं भजन जो अर्थ इथं नाहीये खरं म्हणजे, त्या भजनाशी आणि त्याच्या अर्थाशी भजन करणाऱ्याची एकरूपता, त्यामुळे त्या अर्थाची अधिकाधिक जाणीव अंतरंगात व्हायला सुरुवात होणं, त्यामुळे शांती समाधानाचा प्रत्यय येणं, हा प्रत्यय वृद्धिंगत होत जाणं आणि हा प्रत्यय वाढत असताना शांतीचा भाव समाधानाचा भाव वाढत वाढत आपल्या स्वतःच्या देहाचाही विसर पडणं, एवढंच नव्हे तर सर्वत्र तोच एक परमात्मा भरून राहिलेला आहे अशा प्रकारचा भाव होणं। जर भजन साधलं एखाद्याला भजन करता करता देखील, तर हे जे भजन आहे या भजनाच्या वेळेला निश्चितपणे मी मिथ्या असा कायम स्वरूपी बोध होतो, हे ज्याच्या संगतीनी होतं तो प्राप्त पुरुष असतो। किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम। मग वर्णान माझी छत्र चामर, जवळपास 35-40 ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिल्यात। स्वर्ग जयांचे अग्रहार मंत्र विद्येसी माहेर ब्राह्मण, जे ब्राह्मणांचं वर्णन केलेलं आहे। जातीनी ब्राह्मणाचं असलेलं वर्णन हे नाहीये। सगळ्या वर्णांमध्ये छत्र चामर म्हणजे सर्वात श्रेष्ठ, स्वर्ग जणू त्यांना इनाम म्हणून मिळालेला आहे असे. म्हणजे ब्राह्मणांनी मृत्यू पावावा आणि स्वर्गात जावं ही अगदीच उघड गोष्ट असावी. स्वर्गाच्या अलीकडचं त्याला काही मिळायलाच नाही पाहिजे. ब्राह्मण आहे आणि नरकामध्ये जातो आहे असं असताच कामा नाहीये असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. स्वर्ग जणू त्यांना अग्रहार म्हणजे इनाम मिळालेला आहे, इथं आलेला आहे, पण माहितीये की मृत्यू जरी झाला तरी स्वर्गात जायचंय, ते माझं इनाम आहे असं माहितीये. अशा प्रकारचं इनाम म्हणून जमिनी ज्यांना मिळालेल्या असतात त्यांना माहीत असतं की माझं मला इनाम म्हणून मिळालेल्या जमिनी आहेत, खेडेगावी माझ्या गावी. त्याला माहीत असतं की माझ्या ताब्यातली ती गोष्ट आहे, मी कधीही तिथं जाऊ शकतो, मी मालक आहे त्याचा. तसा हा ब्राह्मण स्वर्ग जयाचे अग्रहार वर्णा माझी छत्र चामर मंत्रविद्येसी माहेर आणि सगळी जी मंत्रविद्या आहे ती त्या मंत्रविद्येला देखील माहेरासारखा जो वाटावा असा. माहेर याचा अर्थ असा असतो की त्या ठिकाणी जन्म झालेला असतो, त्या ठिकाणी पालनपोषण झालेलं असतं असं ठिकाण म्हणजे माहेर. प्रत्यक्षतः कार्यक्षेत्र म्हणून दुसरीकडे कुठेतरी गेला असेल, पण जिथं जन्म झालेला आहे आणि जिथं पालन पोषण झालेलं आहे त्याला माहेर असं म्हणतात. ही मंत्रविद्या ज्यांच्या ठिकाणी जन्माला आली आणि ज्यांच्या ठिकाणी त्याचं पालन पोषण झालं, मग वर्णान माझी छत्र चामर स्वर्ग जयांचे अग्रहार मंत्रविद्येसी माहेर ब्राह्मणचे असे ब्राह्मण अशा ब्राह्मणांबद्दल चाललंय. जन्मांनी ब्राह्मण त्याच्याबद्दल नाही, जो एकादशीच्या दिवशी बाकी कोणीही करणार नाही पण नॉनव्हेज खायला आवर्जून जाईल आपल्या घरी हे सगळं झूट आहे असं सांगून डेक्कन जिमखान्यावर कुठेतरी माल कुठेच माहीत नाही ती दुकानं, पण एका रिक्षावाल्यांनी मला सांगितलं काही सांगू नका म्हणाला. काहीतरी विषय चालला होता बोलता बोलता तर म्हणाला की हेच लोक नॉनव्हेज खायला जातात शिवरात्रीच्या दिवशी एकादशीच्या दिवशी असे. अशा ब्राह्मणांबद्दल चाललेलं नाहीये. जे पृथ्वी तळींचे देव, पृथ्वी तलावर जे देव म्हणून मानले जातील असे. देव म्हणजे दुसऱ्याचं सतत कल्याण करावं अशी ज्यांची कर्म आहेत, दुसऱ्याच्या कल्याणाची इच्छा करणारे, दुसऱ्यांवर आपल्याला जे माहीत आहे ते देऊन अनुग्रह करणारे ते देव. देव या शब्दातच देणं अपेक्षित आहे. पृथ्वी तलावर जे देणारे आहेत आणि मुख्यतः ज्ञान देणारे आहेत असे. जे तपोवतार सावयव मूर्तिमंत तप म्हणजे नाक डोळे हात कान पाय हे जणू तप तपानी अवयव धारण केलेले आहेत ज्यांच्या ठिकाणी असे. सकळ तीर्थांसी दैव उदयले जे आणि जी सगळी तीर्थ म्हणून आता अस्तित्वात आहेत ती तीर्थ त्या तीर्थांना यांच्यामुळं तीर्थत्व आलं म्हणून ते आपल्या स्वतःचं काय आपलं दैव आहे नाहीतर या नदीच्या काठी किती गावं आहेत पण आपलं दैव काहीतरी विलक्षण आहे असं तीर्थांना वाटावं कारण हे वस्तीकर होऊन राहिले यांनी तिथं तप केलं म्हणून ती ती गावं स्थान ही तीर्थ म्हणून प्रसिद्ध झाली. म्हणून तीर्थांना देखील हे ब्राह्मण इथे येऊन राहिले हे आपलं दैव आहे असं वाटावं म्हणून आपण तीर्थत्वाला प्राप्त झालो अशी भावना निर्माण व्हावी. जेथ अखंड वसीजे यागी, ज्यांच्या ठिकाणी यज्ञ अखंड चालू आहे. या यागामध्ये होम होतो आहे अहंतेचा, मनाचा, कर्मांचा आणि स्थूल यज्ञ देखील घडतात. स्थूल यज्ञ जेव्हा घडतात तेव्हा खरं म्हणजे हा होम होणं गरजेचं आहे. याकरता जवस अर्पण करायचे की माझ्या जवळचं जे आहे ते सगळं अर्पण केलं या भावनेने. अहंते सकट मी अर्पण करतो आहे, समिधा अर्पण करायचा, स्नेह लावून माझी संसारामध्ये जी आसक्ती आहे त्या आसक्ती सकट मी अर्पण करतो आहे अग्निनारायणाला. आणि आपण स्वतः असं अर्पण घडल्यामुळं अत्यंत निस्संग व्हावा जो याग करतो, यज्ञ करतो तो. जेथ अखंड वसीजे यागी, जे वेदांची वज्रांगी, वेदांना खरं तिलखत ज्यांच्यामुळं प्राप्त झालं, नाहीतर वेद स्वतःचं संरक्षण काय करणार. यांनी त्यांना सांभाळलं, यांनी त्यांना मुखोद्गत केलं, यांनी त्यांना एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं असं दिलं. लेखन कलाही नव्हती तेव्हाही. म्हणून वेदांचं देखील संरक्षण ज्यांनी केलं असे. जयांचे दिठीचिया उत्संगी मंगळ वाढे, ज्यांच्या दृष्टीचा आश्रय जरी झाला तरी देखील कल्याण होत राहतं. हे दिठी जयावरी झळके की हा पद्म करू, माथा पारुखे तो जीवची परितुके महेशेसी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जयांची आस्थेचे नि बोले, सत्कर्म पाल्हाळी गेले. ज्यांची ज्यांच्या आवडीचा ओलावा प्राप्त झाल्यामुळं, सत्कर्मांच्या ठिकाणी ज्यांनी अत्यंत आवड ठेवली आणि त्या आवडीचा एक ओलावा मिळाला म्हणून सत्कर्म पाल्हाळी गेले, हवी तेवढी वाढली, सत्कर्माचा फार विस्तार झाला. संकल्पे सत्य जियाले जियांचे मी, आणि ज्यांच्या संकल्पामुळं सत्य जिवंत राहे. संकल्प ही मनात मनानी करण्याची गोष्ट नाहीये, संकल्प ही बुद्धीनी देखील करण्याची गोष्ट नाहीये, चित्तानी देखील करण्याची गोष्ट नाहीये. मन बुद्धी चित्त हे ज्याच्यातून निर्माण झाले त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संकल्पाची खरी वस्ती. त्या ठिकाणी संकल्प हा एवढा प्रभावी असतो. कि त्या संकल्पामध्ये सर्व विश्वाचं सत्य जणू दडलेलं आहे असं सामर्थ्य त्या संकल्पामध्ये असतं. शापाला म्हणून घाबरत होते, म्हणून वर हवा मिळावा म्हणून याचना करत होते. कारण यांचं आचरण असं असे की हे यांचा संबंध थेट यांच्या स्वरूपाशी, अस्तित्वाशी, अस्तित्वगत अशा सत्य भावनेशी होता. म्हणून जर एका ब्राह्मणाच्या मुखातून शब्द बाहेर पडले की उद्याचा सूर्यास्त काही तू पाहत नाहीस, असा जर शब्द बाहेर पडला तर तो शब्द समग्रतेतून बाहेर पडलेला असेल. फार मूळ अस्तित्वातून परमात्म्यातून जणू बाहेर पडावा असा तो शब्द असायचा आणि तो शब्द त्या व्यक्तीला उद्देशून बोललेला नसे, देहाला मनाला बुद्धीला, तर त्याच्या आत असणाऱ्या अस्तित्वाला उद्देशून बोलला गेलेला असे. तू उद्या राहत नाहीस, उद्याचा सूर्यास्त तू पाहत नाहीस. जेव्हा असा शब्द बाहेर पडत असे त्या क्षणापासून त्याच्या मृत्यूची प्रक्रिया सुरू व्हायची. त्याच्या आतल्या संकल्पातूनच असं व्हायचं की उद्याचा सूर्यास्त आता मी नाही पाहत. त्याला मारण्याची गरज नसे. हे जे शब्द आहेत हे शब्द शस्त्रापेक्षा तिखट काम करत असत. आणि हे शब्द तो कधी विसरू शकत नसे. आणि या शब्दाच्या पुनरुक्तीमुळे त्याच्या ठिकाणी होणाऱ्या तो आपला आपणच मरत असे. तो खरंच सूर्यास्त पाहत नसे. पण ही झाली विघातक शक्ती. आणि जर एका ब्राह्मणाने म्हटलं की तत्त्वमसि श्वेतकेतो इति, तर श्वेतकेतूच्या अस्तित्वाला उद्देशून केलेला उपदेश असायचा. श्वेतकेतू हा परमात्म स्वरूप झाल्याखेरीज श्वेतकेतूला देखील गत्यंतर नाही अशी परिस्थिती आहे. कारण सत्यातून निघालेला तो संकल्प होता अस्तित्वगत अशा ठिकाणाहून, आणि तो अस्तित्वालाच केलेला उपदेश असायचा. असं शापवर सामर्थ्य हे ज्यांच्या ठिकाणी सहजगत्या वास करून आहे असे. जयांचे निगा बोले अग्निसी आयुष्य जाहले, म्हणून समुद्रे पाणी आपुले निधले यांची आकृती. यांच्या बोलण्यामुळे अग्नी देखील आयुष्यमान झाला. यांच्या प्रेमामुळे समुद्र देखील आपलं विहित कार्य करत राहिला. हे झालं ब्राह्मणांचं वर्णन. पण आता भगवंतांचं ब्राह्मणांविषयीचं प्रेम भगवंत व्यक्त करतायत. भगवंत म्हणतात मिया लक्ष्मी डावलोनी केली परवती. फेडोनी कौस्तुभ घेतला हाती, मग ओढविली वक्षस्थळाची वाखती चरण रजा. अजूनी पाऊलाची मुद्रा, मी हृदयी वाहे गा सुभद्रा, जे आपुलिया दैव समुद्रा जतने लागी. ब्रह्मदेव विष्णू आणि महेश शंकर यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण अशा प्रकारे सप्तर्षींमध्ये चर्चा चाललेली असताना यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण हे भृगु ऋषींनी ठरवावं असा निर्णय झाला मतभिन्नता झाल्यामुळं. तेव्हा भृगु ब्रह्मदेवाच्या ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेवाचे मानस पुत्र, आणि ब्रह्मदेवांना बाजूला सारून ब्रह्मदेवांच्या आसनावर जाऊन बसले, तेव्हा ब्रह्मदेवांना मोठा कोप निर्माण झाला. तिथून बाहेर पडून भृगू आदिनाथांकडे शंकरांकडे गेले, तेव्हा शंकर आदिनाथ ध्यानाला बसलेले होते. त्या समाधी स्थितीतून भृगू ऋषींनी गदागदा हलवून शंकरांना जाग केलं, तर शंकरांना क्रोध अनावर झाला. तिथून बाहेर पडून भृगू विष्णूंकडे आले, तेव्हा क्षीरसागरामध्ये शेषशायी भगवान विष्णू आपली पत्नी लक्ष्मी तिच्या सहित एकांतात होते. त्याची पर्वा न करता भृगू विष्णूंपाशी जाऊन पोचले, तेव्हा विष्णूंनी तावातावानी भृगू येत आहेत हे पाहून लक्ष्मीला बाजूला सारलं. त्यांचा एकूण आविर्भाव पाहून ते काय करणार आहेत हे समजेनासं झालं, त्यामुळे त्यांनी कौस्तुभ मणी देखील गळ्यातून काढून बाजूला केला आणि पहुडलेल्या विष्णूंना भृगूंनी येऊन छातीत लाथ मारली. विष्णूंनी उठून शांतपणे आणि स्मितमुद्रेनी भृगूंचे पाय धुतले आणि त्यांची पाद्यपूजा केली, अशी पुराणांतरी गोष्ट आहे. आणि त्यामुळं विष्णू हे श्रेष्ठ देव आहेत असा भृगूंनी निर्वाळा दिला. मिया लक्ष्मी डावलोनी केली परवती, रागारागानी भृगू येत आहेत हे पाहून सन्निध असलेल्या लक्ष्मीला मी दूर केलं. हेडोनी कौस्तुभ घेतला हाती, छातीवर जो सदा सर्व काळ कौस्तुभ मणी धारण केलेला होता तो देखील बाजूला सारला. मग वोडविली पुढे केली, वक्षस्थळाची वाखती चरण रजा, वक्षस्थळाचा खळगा या ब्राह्मणाचा पाय धारण करण्यासाठी म्हणून मी पुढे गेला आणि भृगू ऋषींनी त्या ठिकाणी लाथ मारली. अजूनही पाऊलाची मुद्रा मी हृदयी वाहे गा सुभद्रा, त्या पावलाची जी मुद्रा उमटली तर ती श्रीवत्स लांछन म्हणून मी आपल्या छातीवर कायम जतन करून ठेवली. पंढरीनाथांच्या अंगलक्षणाचं वर्णन करताना ती लाथ पंढरीनाथांच्या देखील छातीवर दाखवली जाते, ती कोरलेली आहे. जे आपुलिया दैव समुद्रा जतने लागी, भृगूंची पावलाची मुद्रा हे माझं दैव सामुद्रिक आहे, माझं मोठं दैव होतं म्हणून अशा प्रकारची लाथ धारण करण्याचं चिन्ह धारण करण्याचं भाग्य मला लाभलं. त्याचं जतन करावं म्हणून ती मुद्रा मी अजून राखून ठेवलेली आहे. जयांचा कोप सुभटा, काळाग्नी रुद्राचा वसवटा, जे जर क्रुद्ध झाले तर काळाग्नी रुद्र जे काळच अग्निरूप होऊन जातो, काळरूपी अग्नी असं रुद्राचं स्वरूप होतं, त्याचं वसती स्थान हा ज्यांचा कोप होता, परशुरामांनी कर्णाला जेव्हा सांगितलं की तू जी चोरून विद्या शिकलास ते मंत्र तुला वेळेवरी आठवणार नाहीत, कर्ण काही विसरलेला नव्हता, ते मंत्र कर्णाच्या चांगले लक्षात होते आणि ते आपण विसरू नयेत ब्रह्मास्त्राचे मंत्र म्हणून कर्णाने चांगले लक्षात ठेवलेले होते, मुखोद्गत केलेले होते, पण जेव्हा वेळ आली तेव्हा परशुरामांचा जो संकल्प होता, क्रुद्ध होऊन दिलेला शाप होता, जेव्हा तो श्राप कर्णाला बसला तेव्हाच आत जखम झाली, गडबड उडाली, ज्या अर्थी ते म्हणतात त्या अर्थी मी विसरणार अशी भावना निर्माण झाली। या सत्य संकल्पाची ताकद एवढी मोठी असते, असं असल्यामुळं नेहमी नेहमी देखील ज्याचं स्मरण केलेलं होतं, आपण विसरू नये अशी काही दक्षता कर्णाने घेतली नसेल असं नाही, पण तुला आठवणार नाहीत हा संकल्प इतका प्रबळ ठरला की पाठांतर देखील विसरला, त्यावेळेला त्याला ते स्मरेनातच। जयाचे प्रसादी फुकटा जोडती सिद्धी, आणि ज्यांचा प्रसाद प्राप्त झाला तर फुकटच्या सिद्धी प्राप्त होतात। ऐसे पुण्य पूज्य जे ब्राह्मण आणि माझ्या ठाई अति निपुण, असे पुण्य पूज्य असे ब्राह्मण आणि माझ्या ठिकाणी माझ्या भजनाच्या ठिकाणी अति निपुण, या निपुण शब्दावरूनच निपुणगे नाव झालं असावं। सगळ्यांची नावं सापडतात बर का ज्ञानेश्वरीत। ऐसे पुण्य पूज्य जे ब्राह्मण आणि माझ्या ठाई अति निपुण, माझ्या ठिकाणी अतिशय नैपुण्य ज्यांना आहे असे आणि पुण्यवान म्हणून पूज्य झालेले, आता माते पावती हे कवन समर्थावे, मला प्राप्त होतात हे काय सिद्ध करायला पाहिजे, पाहे पा चंदनाचे नी अंगा निळे, चंदनाच्या अंगावरून येणारा अनिळ वारा, शिवतिले निंब होते जे जवळे, त्याच्या जवळ असणारी कडुलिंबाची झाडं त्यांना त्या वाऱ्याने स्पर्श केल्यामुळं तीही निर्जीवी ही, पण त्या कडुलिंबाला चंदनाचा सुगंध यायला लागला, कडू निंब पण चंदनाचा वारा अंगावरून कडुलिंबाच्या गेल्यामुळं तीही निर्जीवी ही देवांची निडळे बैसणी केली, ज्यांच्या ठिकाणी खरा सुगंधाचा गुण नव्हता ते देखील सुगंधित झाले आणि गंधरूपाने उगाळले जाऊन निडळावर कपाळावर बैसणी केली, देवांच्या कपाळावर जे जाऊन बसले, मग तो चंदनू तेथ न पवे ऐसे मनी कैसेनी धरावे, मग चंदन उघाळलं तर तो नाही का तिथं जाऊन बसणार, जर कडुलिंब चंदनावरून आलेल्या वाऱ्यामुळे सुगंधित झालेला तर मग चंदन त्या ठिकाणी जाऊन बसेल न बसेल असं कसं शक्य, अथवा पातला किंवा जाऊन बसला हे समर्थावे तेव्हा काही साच, हे योग्यच आहे असं म्हणायचं तेव्हाच ते योग्य होईल की काय? ज्ञानेश्वर महाराज कसे ओव्या लिहितायत बघा, बोलतायत आपल्याशी. जेठ निवविल ऐसिया आशा, हरे चंद्रमा आधा ऐसा, वाहिजत असे शिरसा निरंतर. शंकरांनी हलाहल निर्माण झाल्यानंतर समुद्र मंथनातून ते जगताला घातक ठरू नये म्हणून स्वतःच पिऊन टाकलं, जगतावर कृपा करण्यासाठी म्हणून. पण त्यामुळे त्यांच्या कंठाची खूप आग व्हायला लागली आणि एकूणच अंगाची खूप लाही लाही झाली. ही होणारी आग थांबवण्यासाठी म्हणून हरे चंद्रमा आधा ऐसा, अर्धा चंद्रमा पूर्ण देखील नाही, तेव्हा अर्धा चंद्रमा होता तर अर्धा का होईना, वाहिजत असे शिरसा निरंतर आपल्या मस्तकावर धारण केला आणि त्यामुळे त्यांना शांत वाटलं. तेथ निवविता आणि सगळा तशाच प्रकारे तृप्त करणारा, शांत करणारा आणि पूर्ण सगळा तो अर्धा होता. परिमळे चंद्राहुनी आगळा, आणि वासा करता जर पाहायचं झालं तर चंद्रापेक्षा देखील सुगंधित तो चंदनू केवी अवलीळा सर्वांगीन बैसे. मग शंकर भगवान आदिनाथ त्या चंदनाला सर्वांगावर का नाही स्थान देणार? का रथ्योदके जिये चिये कासे लागलिया समुद्र झाली अनायासे. जिच्या संगतीला जाऊन पोचल्यामुळं रथ्योदके म्हणजे घाणेर गटाराचं पाणी, पण जिला जाऊन मिळाल्यामुळं अनायासे समुद्र होऊन गेलं गटाराचं पाणी. ती एक गंगे सिकाय अनारिसे गत्यंतर असे. मग गंगा जिच्यामध्ये मूळ ते गटार येऊन मिळालं ती गंगा काय अनारिसे गत, मग ती काही दुसरीकडे कुठेतरी जाऊन पोहोचेल की काय? ती समुद्र होईल याच्यात आश्चर्य काय? म्हणून राजर्षी का ब्राह्मण जया गती मती मीच शरण्य. म्हणून राजर्षी असोत का ब्राह्मण असोत, हे पुण्य पूज्य असे वर्ण. याच्यात एक गंमत आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी राजर्षी ब्राह्मणांचं खूप वर्णन केलं पण राजर्षी क्षत्रियांचं काही वर्णन नाही केलं. जर करायचं ठरवलं असतं तर ज्ञानेश्वर महाराजांनी सहज 200-300 ओव्या लिहिल्या असत्या. हे जे इथं 20 ओव्यांमध्ये संपलं ब्राह्मणांचं वर्णन 15 ओव्यांमध्ये, कारण मग कोणाकोणाचं वर्णन करायला लागलं असतं रामचंद्रांचं. कित्येक राजर्षी ब्राह्मण काय असे, त्यामुळे राजर्षींचं वर्णन केलंच नाही. ते तर पुण्यपूज्य आहेतच आहेत असं म्हणाले. म्हणून राजर्षी का ब्राह्मण जया गती मती मीच शरण्य. भगीरथ ज्याच्या प्रयत्नांनी गंगा अवतरली, किती राजर्षींचं वर्णन करता येईल? एका भृगूंचं केलं म्हणून फक्त ब्राह्मणांचं वर्णन केलं आणि आदर्श असे तपस्वी असल्यामुळे त्यांचं वर्णन केलं. राजर्षी का ब्राह्मण जया गती मती मीची शरण्य, तया त्रिशुद्धी मीची निर्वाण स्थिती ही मीची. त्यांना त्यांचं निर्वाण म्हणजे अंतिम स्थान मीच आहे आणि ते जिथं असतील तिथं मीच त्यांच्या रूपाने आहे. आता विषय बदलला बरं का. अनित्यम असुखम लोकम याच्यावरचं ज्ञानेश्वर महाराजांचं निरूपण सुरू झालं, ते आपण पुढच्या वेळेला पाहू. या लागी शत जर्जर नावे रिगोनी केवी निश्चिंत व्हावे. शंभर भोक पडलेल्या नावेत बसून मस्त आरामशीर पडून कसं काय राहता येईल असं म्हणतात. शत जर्जर नावे एक भोग पडू देत नावेला, शत जर्जर म्हटले. आपली निश्चिंतता त्या दर्जाची आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात. कैसे नि उघडिया असावे शस्त्र वर्षी, शस्त्रांचा वर्षाव होतो आहे आणि उघड्या अंगाने कसं जाणार, काही नको का शिरस्त्राण चिलखत वगैरे. अंगावरी पडता पाषाण न सुवावे केवी वोडण ढाल, नको धरायला आपल्या अंगावर दगड येत आहेत. रोगे दाटला आणि उदासपण वोखदेसी अनित्यम असुखम लोकम, फार बहारदार वर्णन केले. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.